मला सगळं जेवण फक्त आणि हॉस्टेल मध्ये राहिले का तर पारदर्शी जेवण
आजारी पडला
मी एकदाच आजारी पडतो ना आजारी पडली का अशा आजारी पडते की लवकर बरं नाही होत हॅलो नमस्कार सर पनाजपे स्कीम मधून वॉरन बोलतोय मी सर तुमचे काय रिक्वायरी आहे का फ्लॅट संदर्भात रिक्वायरमेंट आहेत ना नाही सर आता फर्स्ट टाइमच लावलेलं आलं होतं सर तुम्ही इंटरेस्टेड नाही का फ्लॅट घेण्यासाठी इंटरेस्टेड नाही का फ्लॅट घेण्यासाठी पुण्यामध्ये कुठे ओके ओके नो प्रॉब्लेम सर थँक्यू